भारतीय शेतीचा आणि शेतकऱ्यांच्या भविष्याचा वेध घेणारी मालिका पुन्हा जाऊ अटके पार। आज ऐकूया या मालिकेचा भाग तिसरा। लेखन आणि निवेदन केलं आहे डॉक्टर सतीलाल पाटील यांनी, निर्मिती सहाय्य सोनाली गोगले यांचं, आणि सादर करते आहेत जगदीश राव।
दोस्तों नमस्कार। मागच्या भागात आपण प्राचीन भारतातील शेती व्यवसायाचा उज्ज्वल इतिहास पाहिला आणि ब्रिटिश काळात झालेले त्याचे वाताहत समजून घेतले। या भागात इथून पुढे झालेली भारतीय शेतीची वाटचाल पाहूयात। ब्रिटिश काळात मोडून पडलेला देश बांधणे गरजेचं होतं। ब्रिटिश भारतात यायच्या अगोदर आपल्याकडे समाजातील प्रत्येक घटक देशाच्या अर्थव्यवस्थेत आपलं योगदान देत होता। इथल्या व्यवसायात 12 बलुतेदार पद्धतीने घराघरात उद्योजकता टिकून ठेवली होती। एखाद्या व्यवसायातील नफा सर्व घटकात अगदी तळागाळापर्यंत झिरपायचा। प्रत्येकजण या नफ्यात भागीदार होता। पण इंग्रजांच्या वसाहतवादाने ही घडी पूर्णतः विस्कटली। सध्याच्या भांडवलवादात देखील पैसा समाजाच्या एकाच घटकाकडे एकवटत जातो आणि मग ही अर्थव्यवस्था विकृतीकडे जात राहते। आज इंग्रज जाऊन 75 वर्षे झाली आहेत। या 75 वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलंय। 75 वर्षाचा हा इतिहास वेगळा सांगणं आवश्यक आहे, कारण हा इतिहास उद्बोधक आणि रंजक देखील आहे। भारतीय शेतीची 75 आपल्याला वेगवेगळ्या कोणातून पाहता येऊ शकेल। आजच्या भागात शेती क्षेत्राबरोबरच सामाजिक, अर्थकारण आणि राजकारण यांच्याशी संबंधित शेतीचा 75 वर्षाचा प्रवास मांडण्याचा आपण प्रयत्न करूयात। १९४२ भारतीय लोक स्वातंत्र्य लढ्यात व्यस्त होते आणि जग दुसऱ्या महायुद्धात। याच काळात भारतात भयंकर दुष्काळ पडला का पाडला गेला हा प्रश्न आहे। 1943 बंगालमध्ये पडलेल्या या दुष्काळात लाखो भूक बळी गेले। त्यावेळी बंगालची लोकसंख्या होती 6 कोटी आणि त्यापैकी 30 लाखावर लोकांना दुष्काळात जीव गमवावा लागला, म्हणजे बंगालमधील 5% लोकांची आहुती या दुष्काळात गेली। जागतिक स्तरावर सुद्धा या दुष्काळाची नोंद घेतली गेली। आपल्याला वाटत असेल की सगळ्यात जास्त भूकबळी आफ्रिकेत गेले असतील किंवा असाच एखादा गरीब देश, पण दुर्दैवाने हा विक्रम भारताच्या नावावर आहे ही वस्तुस्थिती आपल्या ध्यानात येत नाही। काही जण अन्नाअभावी भूकबळी गेले किंवा कुपोषण आणि त्यातून उद्भवलेल्या रोगातून त्यांनी जीव सोडला। मलेरियामुळे बरीच लोक गेली। हा आकडा मानवी इतिहासातला भयावह आकडा आहे। इतिहासकारांच्या मते हा दुष्काळ ब्रिटिशांनी मुद्दाम घडवून आणलेला होता। देशांना तोडण्यात, फोडण्यात आणि फूट पाडण्यात पारंगत असलेल्या ब्रिटिशांनी भारताला कमजोर करण्यासाठी सगळे उपाय वापरले। दुष्काळात घरदार सोडून हजारो लोक रोजीरोटीसाठी ब्रिटिश सैन्यात सामील झाले। ब्रिटिशांनाही दुसऱ्या महायुद्धासाठी सैन्य हवंच होतं। त्यानंतर 3-4 वर्षात म्हणजे 1947 भारत स्वतंत्र झाला। त्यावेळी भारताची लोकसंख्या साधारणतः 34 कोटी होती। इंग्रज गेल्यानंतर सगळ्या देशाची घडी बसवणं महत्वाचं होतं। शेतीला उभारी देणं आवश्यक होतं। ब्रिटिशांनी खिळखिळी केलेल्या अर्थव्यवस्थेत 1960 45 कोटीची लोकसंख्या कशी जगत होती हा प्रश्न मला कायम पडतो। भारतात त्यावेळी साधारणतः 5.5 कोटी मेट्रिक टन अन्नधान्याचं उत्पन्न व्हायचं, पण ते पुरायचं नाही। 1960 आपण अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण नव्हतो। भारत शिप टू माउथ परिस्थितीत जगत होता। शिप टू माउथ म्हणजे काय? तर शिप टू माउथ म्हणजे जहाजातून लोकांच्या तोंडापर्यंत जो घास यायचा त्याला शिप टू माउथ म्हणायचे। परकीय मदतीच्या धोरणाअंतर्गत अमेरिका धान्य पाठवायचा। अमेरिकी जहाज भारतात आलं नाही तर भारतीय लोकांचे जेवायचे वांदे होतील अशी परिस्थिती होती। अमेरिकेत डुकरांना खाऊ घालायची लाल रंगाची ज्वारी आणि गहू भारतात पाठवला जायचा. हे धान्य रेशनच्या दुकानातून मिळायचं. त्यात अमाप कचरा असायचा. माझ्या लहानपणी या गव्हाला अंगणात पसरवून साफ केल्याचं मला आजही आठवतं. या मिलोच्या लाल भाकरी खाल्लेल्या पिढीतल्या लोकांना या अन्न संकटाची गंभीरता चांगलीच समजेल. या धान्यासाठी अमेरिकेच्या शिप म्हणजे जहाजाची वाट पाहायला लागायची. म्हणूनच तेव्हापासून शिप टू माउथ ही म्हण प्रचलित झाली. मग त्यानंतर असं काय झालं की ज्याच्यामुळे भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला? १९६०च्या दशकात भारतात परिवर्तनाचे वारे सुरू झाले. हे परिवर्तन होतं हरित क्रांतीचं. हरित क्रांतीची मुहूर्तमेळ या काळात रोवली गेली. हरित क्रांतीमध्ये गहू आणि तांदूळ उत्पादनात क्रांती झाली. या परिवर्तनामागे नेमकं कोण होतं? ते शास्त्रज्ञांचं यश होतं, शेतकऱ्याची मेहनत होती की सामाजिक बदल त्याला कारणीभूत होते का राजकीय इच्छाशक्ती त्यामागे होती? असे बरेच प्रश्न पडतात. पण खरं सांगायचं तर विज्ञान, समाज, शेतकरी आणि राजकारण याचा सुंदर मिलाप हरित क्रांतीमध्ये साधला गेला. शास्त्रज्ञांनी मेहनत करून हायब्रीड बियाणे, रासायनिक खते, यांत्रिकीकरण याची ओळख भारतीय शेतीला करून दिली. प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखवत राजकारणी हरित क्रांतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शासकीय यंत्रणांनी उत्पादित झालेल्या अन्नधान्याला देशभरात पोहोचवण्यासाठी मदत केली. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे धान्य एकाधिकारात विकत घेऊन म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजेच रेशनच्या माध्यमातून देशभरात पोहोचवायचं मोलाचं काम केलं. आजही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन प्रणालीद्वारे जवळजवळ 30 कोटी टन धान्यापैकी 7 ते 8 कोटी टन धान्य खरेदी करून देशात स्वस्त दरात वितरित केलं जात आहे. शास्त्रज्ञ, शेतकरी, राजकारणी आणि शासकीय यंत्रणा यांच्या समन्वयामुळे हरित क्रांती यशस्वी झाली असं भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रोफेसर एम एस स्वामीनाथन नेहमी म्हणतात. या सर्वांच्या योगदानामुळे पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या भागातून गहू आणि तांदळाचं प्रचंड उत्पन्न झालं. तमाम भारतीय जनतेची भूक भागू शकेल एवढं उत्पन्न हरित क्रांतीने दिलं. हा कालखंड गोऱ्यांनी खिळखिळ्या केलेल्या देशापासून ते अन्नधान्यात स्वयंपूर्ण होईपर्यंतचा हा कालखंड होता. वाईट परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीकडे येण्याचा हा कालखंड होता. अन्नधान्याच्या निर्यातीची मुहूर्तमेळ रोवणारा हा काळ होता. 2013 साली पार्लमेंटमध्ये राईट टू फूड हा कायदा पास झाला. खायला अन्न मिळणं हा भारतीय नागरिकाचा कायद्याने अधिकार झाला होता. म्हणजे शिप टू माउथ ते राईट टू फूड असा 75 वर्षातला भारतीय शेतीचा प्रवास आहे असं म्हणता येईल. या प्रवासातील दुसरी पायरी म्हणजे वाढत्या लोकसंख्येचं ओझं पेलत केलेली प्रगती. 45 कोटीचे आज आपण 136 कोटी झालो आहोत. तरीही करोडो तोंडांना पुरेल एवढं अन्न निर्माण करणे, भविष्यासाठी साठा करून ठेवणे आणि इतर देशांना निर्यात करण्यापर्यंतची उडी मारणे ही अद्भुतपूर्व प्रगती आहे. 1985 ते 90-91 हा जागतिकीकरणाचा काळ. या काळात शेतीत मोठी स्थित्यंतरे आली. जागतिकीकरण, डंकेल, गॅट करार, भारताची अर्थव्यवस्था खुली होणं यासारख्या गोष्टी घडत होत्या. आपला शेती व्यवसाय खऱ्या अर्थाने परदेशी स्पर्धेला तयार होत होता. ज्या वेगाने आपण हरित क्रांतीत शेतीवर भार टाकला त्याचे दुष्परिणाम दिसतील याचे सूतोवाच प्रोफेसर एम एस स्वामीनाथन यांनी केलं होतं. 1965 साली वाराणसीतील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये प्रोफेसर स्वामीनाथन यांनी भाकीत केलं होतं. ते म्हटले होते, भूसंवर्धनाकडे दुर्लक्ष करून शेतीवर अतिभार टाकला जातोय. जर तो टाकला गेला तर जमिनीचे वाळवंटीकरण अटळ आहे. निचऱ्याची व्यवस्था न करता पाण्याचा अतिवापर केला तर जमिनी क्षारयुक्त आणि चोपण होतील. रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांचा अतिवापर झाल्यामुळे जैविक समतोल बिघडेल, अन्न साखळीत विष कालवलं जाईल आणि त्यामुळे कॅन्सर सारखे रोग बळावतील. भूजलाचा अशास्त्रीय पद्धतीने उपसा झाल्यामुळे या अमूल्य नैसर्गिक स्रोताचा नाश होईल. हा स्रोत शतकानुशतके नैसर्गिक शेतीमुळे टिकून राहिलाय. जुन्या काळापासून उगवल्या जाणाऱ्या स्थानिक पिकांच्या जाती, मोजक्या एक दोन पिकांची व्यापक लागवड केल्यास संपूर्ण पिकावर मोठ्या प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव होईल, त्यामुळे सगळी पिकं नष्ट व्हायची शक्यता आहे. 1845 आयरिश बटाटा दुष्काळात हे सिद्धच झालंय. म्हणून जुन्या नैसर्गिक शेतीत ढवळाढवळ करून पर्यावरणाचं शोषण करणाऱ्या शेती पद्धतीचा अवलंब करण्याअगोदर योग्य शास्त्रीय प्रशिक्षणावर आधारित पद्धती अवलंबणे आवश्यक आहे, नाहीतर शेतीत दीर्घकालीन आपत्तीला सामोरं जावं लागेल. प्रोफेसर स्वामीनाथन यांनी केलेलं हे भाष्य आता खरं होतंय असं दिसतंय. भारतीय शेतकरी हा अति कीटकनाशके, खते आणि पाणी याचा बळी ठरेल आणि 1990 ते 2000 साली तो अडचणीत येऊ शकेल, हा इशारा प्रोफेसर स्वामीनाथन यांनी 1965 दिला होता. त्याचे दुष्परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. अतिरसायने, पाण्याचा अयोग्य वापर आपला प्रताप दाखवत आहेत. हरित क्रांतीचे फायदे पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश या भागातील शेतकऱ्यांना जास्त झाले. भारतात सर्वदूर तो त्या प्रमाणात पसरू शकला नाही, पण तिथं वापरले गेलेल्या रसायनांचे वाईट परिणाम आज दिसत आहेत. देशातील या राज्यांमध्ये कॅन्सरसारख्या रोगांनी थैमान घातलंय, कॅन्सर ट्रेन सुरू झालेत. हा हरित क्रांतीचा साईड इफेक्ट आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हरित क्रांतीचे हे दुष्परिणाम कमी करणे आता आवश्यक आहे. भारतीय शेतीचा तिसरा टप्पा हा शाश्वत शेतीचा टप्पा आहे असं आपण म्हणूयात. भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपली शेती कशी असेल? आपला प्रवास शाश्वत शेतीकडे सुरू झालेला असेल का? व्हर्टिकल फार्मिंग सुरू असेल का? कमी जमिनीत जास्त उत्पन्न घेण्याबरोबरच उत्पन्न वाढीबरोबर पोषण मूल्य राखून अन्न पिकवता येईल का? यासंबंधी भारतीय शेतीचा विकास झाला तर भारतीय शेतीमालाला जागतिक बाजारपेठ खुली होईल यात शंकाच नाही. आता यापुढे विषविरहित पोषण मूल्ययुक्त शेतीमालाला मोठी जागतिक बाजारपेठ मिळेल आणि मोठ्या संधी उपलब्ध होतील असं वाटतंय. येत्या काळात शेती आणि शेतकरी याला मध्यभागी ठेवून काम करावं लागेल. शेतकऱ्यालाही आधुनिक शेतीचं भान ठेवत बदलावं लागेल. यात काही आव्हानं आहेतच, पण या आव्हानांना समोर जात येत्या 25 वर्षात या प्रश्नांना सोडवावं लागेल. अतुल देऊळगावकरांच्या ओळी मनाला भावून जातात. नोकरशहा त्यांच्या अहवालात शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच लाभार्थी असा करतात. वास्तविक शेतकऱ्यांना लाभ कधी झालाय? जे 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचा लाभ उठवतात ते अस्सल लाभार्थी. यच्छावत जग हे शेतकरी आणि वनस्पतींच्या आधारावर जगत असतं, त्यांनाही काळजीपूर्वक जपणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची उपेक्षा करणारा अधोगतीच्या वाटेवर जात असतो हे विसरू नये. शेती व्यवसायाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शास्त्रज्ञ, शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी एक दुसऱ्याबरोबर समन्वय साधत काम करायला हवं. सरकारी यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांनी या तिघांचं काम कसं सोपं होईल याचं भान ठेवत त्याला हातभार लावायला हवा. तसं झाल्यास भारताचा उज्ज्वल सुवर्णकाळ लवकरच परत येईल यात शंका नाहीये. चला तर मग नवीन भारत घडवण्यात आपला खारीचा वाटा देऊयात.
भारतीय शेतीचा आणि शेतकऱ्यांच्या भविष्याचा वेध घेणारी मालिका पुन्हा जाऊ अटके पार या मालिकेचा आज आपण ऐकलात भाग तिसरा. लेखन आणि निवेदन केलं होतं डॉक्टर सतीलाल पाटील यांनी. निर्मिती सहाय्य सोनाली गोगले यांचं आणि सादर करते जगदीश राव.